नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज सावन 3 दिसांच्या गोंय भोंवडेर आसतले. ह्या भेटी वेळार धनखड फाल्यां मुरगांव बंदराक भेट दिवपाचे आसात. थंय बंदराचे नवे प्रकल्प देशाक समर्पित करतले आनी बंदर प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी आनी कर्मचाऱ्यां कडेन संवाद साधतले. तशेंच उपराष्ट्रपती बंदराचेर कोस्ट गार्डाच्या जहाजार भारतीय दर्यादेग राखणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां कडेन उलोवप करपाचे आसात. आयतारा ते ICAR सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटात भेट दितले आनी थंय ते प्राध्यापक वांगडी आनी शास्त्रज्ञांकडेन संवाद साधतले. तशेंच ते राजभवनाक लेगीत भेट दिवपाचे आसात. थंय चरक आनी सुश्रुत हांचे पुतळ्याचे अनावरण करून आयुर्वेद आनी शस्त्रक्रिया मळार तांणी विशिष्ट केल्ल्या योगदानाचो उगडास काडटले. पावसाळो सुरू जावपाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या अध्यक्षतेखाला काल परवरे मंत्रालयात आपत्ती वेवस्थापन यंत्रणा, महसूल खाते, भौशीक बांदकाम खाते, उदका स्त्रोत खाते, वीज भलायकी खाते तशेंच उजो पालोवपी दळाच्या अधिकाऱ्यां वांगडा बसका जाली. ह्या वेळार महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, मुखेल सचीव व्ही कांडवेलू तशेंच वेगवेगळे खाते मुखेली आनी अधिकारी हाजीर आशिल्ले. पावसा आदीची कामां करपा खातीर पंचायतींक 35,000 रुपया, बी श्रेणीच्या नगरपालिकांक 60,000 रुपया आनी अ वर्ग नगरपालिकांक दरेकी 1,10,000 रुपया अर्थीक वितरणाक ह्या बसकेंत मंजुरी दिल्या. तशेंच पावसाच्या काळात समर्पित नोडल अधिकारी नेमपाचे निर्देश मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार संबंधित अधिकाऱ्यांक दिले. गोवा उर्जा विकास महामंडळा वतीन काल मंत्री, आमदार तशेंच जिल्हो पंचायत वांगड्यां खातीर PM सूर्यघर मुफत बिजली येवजणेची म्हायती दिवपाक खासा कार्यावळीचे पणजेंत आयोजन केल्ले. फुडल्या कांय दिसांनी गेडा वतीन गोंयच्या वेगवेगळ्या मतदारसंघांनी ह्या येवजणेचो लाभार्थ्यांक मेळोवपा खातीर खासा शिबिरां सरकार आयोजीत करतले अशी म्हायती ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयात सध्या 500 जण ह्या येवजणेचो लाव घेतात. गोंयात 365 दिसांतले 280 दीस वत आसता. ताका लागून सौर उर्जेचो उपेग करपा खातीर गोंय राज्यात पोषक वातावरण उपलब्ध आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. शाळा तशेंच घरगुती उपेगा खातीर ह्या येवजणेवरवीं सोलार पॅनल घालपाक जावपी 50% खर्च केंद्र सरकार दिता.
आमकां 50% सबसिडी ही केंद्रांतल्यान मेळटा. 300 MW हेच्या खातीर 20% सबसिडी कमर्शियल एस्टाब्लिशमेंटाक मेळटा आनी 50% सबसिडी ही एड्युकेशनल इन्स्टिट्युशनांकूय मेळटा. आमच्यो ज्यो ज्यो एड्युकेशनल इन्स्टिट्यूट आसा तेंच्यांनी ही केंद्राची सबसिडी हाचोय बेनिफीट सगळ्यांक मेळटा. तो सगळ्या जाणांनी घेवचो. आनी आतां पर्यंत आमच्या कडेन जवळपास 500 कंझ्युमर जे आसा पळय न्ही, हे ऑलरेडी रजिस्टर्ड जाले आनी तातूंतल्यान तांच्यांनी एक बेनिफीट घेवपाकूय सुरवात केल्ली आसा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 25 मे दिसा आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 122वो भाग आसतलो. लोक ह्या कार्यावळीं खातीर ह्या म्हयन्याच्या 23 तारखे मेरेन आपल्यो कल्पना आनी सुचोवण्यो 1800117800 ह्या क्रमांकाचेर धाडूं शकतात. तशेंच नरेंद्र मोदी एप वा MyGov ओपन फोरमावरवीं आपले विचार नोंद करपाक शकतात. म्हजी बस येवजणेवरवीं गोंय कदंबा महामंडळ खासगी बसींक कदंबा महामंडळा अंतर्गत घेतले. जे खासगी बस ऑपरेटर इत्सूक आसा तांकां ह्या येवजणेचे अर्ज कदंबा बस स्टँडाच्या कार्यालयांनी तशेंच कदंबाच्या डेपोनी उपलब्ध आसतले अशी म्हायती कदंबा महामंडळाचे वेवस्थापकीय संचालक रोहन कासकार हांणी पत्रकार परिशदेंत दिल्या. ह्या येवजणेचो लाव घेवपी खासगी बस ऑपरेटरांक प्रति किलोमिटर 3 रुपयांची सवलत तशेंच वर्सुकी विम्याचे 30,000ची अर्थीक मजत दितले. हे शिवाय 15 वर्सां उपरांत स्क्रॅपाक काडिल्ल्या 27 वा त्यान परस चड सिटर आशिल्ल्या बसींक नवी बस घेवपाक 10 लाख रुपया मेरेन अर्थीक मजत दितले अशी म्हायती कासकार हांणी दिल्या. गोंयची भौशीक येरादारी सेवा सुटसुटीत करपाच्या हेतान सरकारान 15 मे सावन म्हजी बस येवजण चालीक लायल्या. कदंबाच्या बसीचो पास ह्या येवजणेचो लाव घेतिल्ल्या बसींक लागू जातलो. ताका लागून प्रवास करपी लोकांक लेगीत पास सिस्टमीचो तशेंच स्मार्ट कार्डाचो बरो फायदो जातलो अशें तांणी म्हळां.
गोंय सरकारान 15 मे 2025 ह्या दिसा नोटिफाय केल्ली आसा आनी सध्या ऑपरेशनल आसा. अंडर माझी बस स्कीम जे गोंयचे प्रायव्हेट बस ऑपरेटर आसा तांकां आमी अंडर द बॅनर ऑफ कदंबा घेवन एक सिंक्रोनस बस ट्रान्सपोर्ट गोवान करूंक सोदता. त्याच्या अंडर थोडी सिलियंट फिचर्स आसा ते हांव तुमकां सांगता. जो बस ऑपरेटर अंडर माझी बस स्कीम येता त्याका प्रत्येक किलोमिटराक 3 रुपया सबसिडी दिली वतली. प्लस एव्हरी इयर जो इन्शुरन्स करपाचो आसता कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स त्याका मॅक्झिमम अप टू 30,000 पर्यंत मुदत ही सरकार करली. अँड प्लस आफ्टर 15 इयर्स जेव्हा सपोज तो आपली बस पेप करू सोदता तर त्याका अप टू 10 लाख ही आर्थिक मदत दिली वतली 27 सीटर अँड अमोर बसी.
राय पंचायतीचे उपसरपंच गॉडफ्रे ऑजवर्ल्ड सोजा हांचे आड दाखल केल्लो अविश्वास ठराव काल 6-8-5 मतांनी संमत झालो. रायचे सरपंच मारियो डिसोजा हांणी शेनवारा आपल्या पदाचो राजीनामो दिल्लो. ते उपरांत रोखडोच सोमारा उपसरपंच सोजा हांका काढून उडयले. राय पंचायत ही 11 वांगड्यांची पंचायत असून तातूंतल्यान 6 वांगड्यांनी ह्या थारावाक मान्यताय दिल्या. 21 मे दिसा आतंकवाद विरोधी दीस पाळटले. आतंकवाद विरोधी दिसा सकाळी 11 वरांचेर सचिवालयात आयोजित कार्यावळीत भारताचे आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांच्या फोटवाक मुखेल सचिव फुलाहार घालतले आणि सचिवालयातल्या कर्मचाऱ्यांक आतंकवाद विरोधी सोपूत दितले. कतारातल्या दोहा शहरात झाल्या संवसारीक टेबल टेनिस चॅम्पियनशीप फायनल सर्तीत भारताची दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे हांणी बायलांच्या दोट्टी सर्तीच्या प्री क्वार्टर फायनलीत पावल घाला. हवामान खात्यान फुडले 3 दीस राज्यात वादळी वाऱ्यासयत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. ते प्रमाण फुडल्या 3 दिसांखातीर अलर्ट जारी केला. 23 मे मेरेन हलको पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. गोयात पणजेत चडांत चड तापमान 34.2 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 24 अंश सेल्सियस इतले नोंद झाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.